93.5 Red FM pe
ala re ala sangam ala
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहेत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार.
रेड FM वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
सर नमस्कार.
नमस्कार संग्राम.
आम्ही आज बचाएगा तो कल नहाएगा नावाचं कॅम्पेन चालू केलेलं आहे. तुम्ही 2 दिवस बाहेर होता त्यामुळे तुम्हाला कदाचित ते तुमच्या कानावर पडलं नसेल, पण रेन वॉटर हार्वेस्टिंगची अख्खी एक सिस्टम एका सोसायटीला पुण्यामध्ये मी ऍब्सोल्युटली फ्री करून देतोय, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट.
वंडरफुल. इनफॅक्ट मला, मी जरी बाहेर होतो मला हे कळलं होतं तुम्ही असा कॅम्पेन सुरू केलाय. मी रेड FM आणि तुमच्या सर्व सहयोगाचं अभिनंदन करतो, कारण एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि या विषयाला सध्या अत्यंत गांभीर्याने सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण पाणी आपण सगळ्यांना असं वाटतं की अमर्यादित आहे आणि आपण जेवढं वापरलं तेवढं आपल्याला आणखी जो आहे निसर्गाकडनं प्राप्त होईल, पण तशी परिस्थिती नाही आहे. जगामध्ये जरी 97% पाणी असलं तरी त्यातलं वापरण्याचं पाणी फार मोजकं आहे.
70%
हो, त्यातलं पाणी जे आपण आज वापरतो ते उद्या आपल्याकडे असणारच आहे अशी काही गॅरंटी नसते. आपण पाणी कसं वापरतो आणि कुठल्या काळजीने वापरतो त्यातनं हे सगळं अवलंबून असतो की पुढे आपल्याला किती पाणी उपलब्ध होणार आहे. आपल्या शहराला आज देवाच्या कृपादृष्टीने आपल्याला चांगला पाणी मिळालं आहे, परंतु भविष्यात सुद्धा असं असावं यासाठी सर्व नागरिकांना, प्रत्येक माणसांचं कर्तव्य आहे की त्यांनी पाणी वाचवलं पाहिजे आणि पुढच्या पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा हा जो अभियान आहे अत्यंत कौतुकास्पद आहे. तुम्ही सगळ्यांना मी मनापासून अभिनंदन करतो.
चला, UPSC ज्या दिवशी रिझल्ट आला आहे त्याच दिवशी आपल्या सगळ्या टॉपमोस्ट UPSC म्हणजे IAS ऑफिसरने एवढं भरभरून कौतुक करणं म्हणजे बरं वाटतं सकाळी सकाळी. कमिंग अप इन जस्ट अ बिट मोर विथ द कमिशनर, पण त्याच्या आधी 4 गाण्याची पक्की. मी आहे संग्राम, 93.5 रेड FM बजाते रहो.